भाग एक जगनी निर्मिती उत्पत्ती याना पहिल्या अध्याय एक ते पाच वचन स्तोत्र संहिता नव्वद याना दुसरा वचन. जगनी निर्मिती व्हाव अशी फक्त देव परमेश्वर यांनी इच्छा असेल तेव्हा फक्त देवनं आकाश व पृथ्वी तयार करणार. पृथ्वीला आकार नसताना तई शून्य अशी असेल म्हणी देवनं पृथ्वीला बनाना आणि देवने उजाड हो अशा आखना आणि उजाड होईना. त्याने सूर्य चंद्र आणि चांदण देखील बनवना. देव चांगलास आणि तो सगळे गोष्टीस्वर राज्य कर.